radiomandi.com पॉडकास्ट।
थकबाकी न मिळाल्यानं 5,000 शेतकऱ्यांची निदर्शनं। संपूर्ण देशात साखर उद्योग अडचणीत सापडला आहे, यामुळे साखर कारखानेही समस्यांचा सामना करत आहेत। ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी कारखाने सक्षम नाहीत। हरियाणामध्ये ऊसाच्या थकबाकीमुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। अंबाला येथील खाजगी साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस थकबाकी न मिळाल्यामुळे निषेध तीव्र केला आहे। साखर कारखान्याच्या बाहेर त्यांनी 2018-2019 हंगामातील थकबाकी लवकर देण्याची मागणी करत साखर कारखान्याबाहेर निदर्शनं केली। शेतकरी इतके संतप्त झाले होते की त्यांनी आपले कपडे उतरवून निषेध व्यक्त केला। यापूर्वी त्यांनी ऊसाच्या थकबाकीपोटी नारायणगडमध्ये महापंचायत घेऊन थकबाकी निकाली काढण्यासाठी कारखान्यांना 22 ऑगस्टची मुदत दिली, तसंच तीव्र निदर्शनं करण्याचा इशाराही दिला होता। त्यानंतर कारखान्याला कर्ज मिळताच लवकरच शेतकऱ्यांचे रखडलेले पैसे त्यांना देण्यात येतील अशी ग्वाही ऊस उत्पादकांना देण्यात आली होती। पण अंतिम मुदतीनंतरही थकबाकी न मिळाल्यानं ऊस उत्पादक शेतकरी अजूनही पैशांच्या प्रतीक्षेत आहेत। ऊस तोडणीनंतर ऊसाचं कारखान्यांना गाळप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत FRP ची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी असा नियम आहे, पण कारखाने तसं करण्यात अपयशी ठरले। जानेवारीपासूनची ऊस शेतकऱ्यांची बाकी कारखान्यांकडे देय आहे। ऊसाची कमतरता आणि साखरेचे उदासीन भाव यामुळे ऊस शेतकऱ्यांची FRP थकीत असल्याचं सांगितलं। नारायणगड साखर कारखान्याकडे 2018-2019 या हंगामासाठीचे 5,000 अधिक ऊस शेतकऱ्यांचे 86 करोड रुपये देय आहेत। तातडीनं ही थकबाकी न मिळाल्यास निदर्शनं अधिक तीव्र करण्यात येतील असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला।